चीनीमंडी.com पॉडकास्ट। आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितले भारतात कधी येणार कोरोनावरील लस। आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितले की भारतामध्ये कोरोना व्हायरसची लस पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला मिळेल। राज्यसभेमध्ये आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की 2021 सुरुवातीला भारतामध्ये कोरोना लस उपलब्ध होईल। सध्या स्पष्ट नाही की सामान्य लोकांपर्यंत ही लस कधीपर्यंत पोहोचेल। मंत्र्यांनी कोरोनाबाबत सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक सकारात्मक प्रयत्नांबाबत माहिती दिली। त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देश कोरोनाशी लढत आहे। 7 जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये कोरोना संक्रमणाबाबत सूचना दिली। यानंतर सरकारने विनाविलंब या दिशेने काम करायला सुरुवात केली। डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितले की जुलै ऑगस्टमध्ये भारतात 300 मिलियन कोरोनाग्रस्त आणि 5 ते 6 मिलियन मृत्यूंबाबत बोलण्यात आले होते, पण आम्ही हा अंदाज धुडकावून लावलाय। त्यांनी सांगितले होते की सध्या जवळपास 11 लाख चाचण्या ह्या रोज होत आहेत। लवकरच या बाबतीत आपण अमेरिकेलाही मागे टाकू।